नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये। तर मित्रांनो, माझे नाव संतोष आहे, मी पुण्यामध्ये राहतो, मी 19 वर्षाचा आहे। ही कथा मी माझ्या वहिनीसोबत केलेल्या घटनावर आधारित आहे, त्यामुळे आता सर्व मुलांनी आपल्या बाबूरावला धरून बसावे आणि सर्व मुलींनी प्रत्येकी एक काकडी जवळ ठेवावी। मी माझ्या मामाच्या घरी गेलो असताना ही घटना घडली। माझ्या मामाच्या कुटुंबात माझी मावशी, माझा भाऊ, वहिनी आणि त्यांची लाडकी मुलगी आहे। मी लाजाळू मुलगा होतो, त्यामुळे मी माझ्या वहिनीशी फार कमी बोलायचो। मी तुम्हाला माझ्या वहिनीबद्दल थोडंसं सांगतो। वहिनी अप्रतिम आहे आणि त्यांचे सौंदर्य कुणालाही आकर्षक करण्यासाठी पुरेसे आहे। ती जेव्हाही चालते तेव्हा तिचे मागचे भाग थरथरते पाहून माझा ताट होतो। माझ्या मामाचा कारखाना आहे, त्यामुळे काका आणि माझा भाऊ सकाळी तिथे जातात आणि दुपारी जेवायला येतात आणि पुन्हा जातात। मग ते रात्री उशिरा म्हणजे 10 ते 11 वाजण्याच्या सुमारात येतात। एके दिवशी काका आणि काकू काही कामानिमित्त माझ्या आजोबांच्या गावी गेली होती आणि त्यांच्या नातवालाही सोबत घेऊन गेले होते। घरात फक्त भाऊ, वहिनी आणि मी असे तिघं उरलो होतो। त्या दिवशी भाऊ पहाटे कारखान्यात गेला होता। मी सुट्टीमुळे सकाळी उशिरा उठायचो। त्या दिवशी जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझा बंट्या उभा होता। मी झोपेत त्याला मालिश करत होतो, पण वहिनी जवळ उभी राहून माझी कृती पाहत होती। हे मला माहिती नव्हते। जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की माझी वहिनी माझ्याकडे पाहत आहे। आमची नजर भेटल्यावर मी लगेच हात काढला, पण भाभी माझ्याकडे बघून हसायला लागल्या आणि तिथून निघून गेल्या। भाभी जेव्हा कधी झाडून काढायच्या तेव्हा मी त्यांच्या खोलगट टॉपमधून तिचे मोठे आंबे पाहायचो। त्या दिवशी मी सोफ्यावर बसून फोनवर काहीतरी करत होतो, तेवढ्यात भाभी माझ्याजवळ येऊन बसली। आम्ही असेच बोलू लागलो। मग भाभीने विचारले, तुला गर्लफ्रेंड आहे की नाही? मी त्यांना नकार दिला आणि मग आम्ही बोलण्यात मग्न झालो। एके दिवशी नंतर जेव्हा भाभी झाडू काढू लागली तेव्हा मी त्यांच्या आंब्याकडे पाहत होतो। तेव्हा भाभीने मला पकडले होते आणि म्हणाली, आता भाऊ तू एक मुलगी शोध। मला वहिनीच्या अशा बोलण्याने लाज वाटली। नंतर मी अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेलो, कारण सुट्टीनंतर माझ्या परीक्षा सुरू होणार होत्या। वहिनी आपले काम संपवून वरच्या मजल्यावर आल्या आणि म्हणाल्या, मी काही वस्तू घ्यायला बाजारात जात आहे। मी म्हणालो, ठीक आहे। बाजारातून आल्यावर वहिनी आंघोळीला गेली। आंघोळ करून ती टीव्ही पाहण्यासाठी खाली गेली। त्यावेळी मला एक खोडसळपणा वाटला। मी गुपचूप वरच्या मजल्यावर असलेल्या भाभीच्या रूममध्ये गेलो आणि भाभीची टू पीस घेतली आणि त्यांचा वास घेऊ लागलो। अप्रतिम वास येत होता। मी त्याला चाटू लागलो। त्याची चव किंचित खारट होती, पण स्वादिष्ट होती। त्या सगळ्या गोंधळात मी माझे ताट झालेला चड्डीमधून बाहेर काढला आणि त्यावर गुंडाळला आणि पुढे मागे करू लागलो। मी दरवाजा बंद करायचा मला विचार आला नाही आणि मग तिथे भाभी आली। तिने मला अशा अवस्थेत पाहिले आणि जोरात म्हणाली, हे काय करत आहेस? मी घाबरलो आणि माझ्या वहिनीची माफी मागू लागलो, पण माझ्या विचाराच्या विरुद्ध भाभी माझ्याजवळ आली आणि अचानक माझे चोकायला लागली। वहिनीच्या या अचानक हल्ल्याला मी तयार नव्हतो। पहिल्यांदा एका मुलीने माझ्या तोंडात घेतले तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरातून अचानक विद्युत प्रवाह आला। मी डोळे मिटून मजा घेत होतो। मित्रांनो, ती भावना शब्दात वर्णन करणे कठीण आहे। 10-15 मिनिट झाल्यावर माझा ज्यूस बाहेर आला आणि वहिनीने माझा सगळा ज्यूस पिऊन घेतला। तिने माझा सगळा ज्यूस रिकामा केला। माझा ज्यूस पिऊन झाल्यावर भाभी म्हणाली, भाऊ तुझे सामान खूप छान आहे आणि ज्यूस पण चवदार आहे। वहिनी एवढ्यात बोलल्या की तवर खालून दरवाजाची बेल वाजली। वहिनी म्हणाली, तुझा भाऊ आल्यासारखं वाटतंय, आणि स्वतःला सावरून ती तिथून निघून गेली। नंतर भावाने मला जेवायला बोलवले म्हणून मी खाली गेलो। आम्हा तिघांचे जेवण झाले आणि जेवण झाल्यावर भाऊ 15-20 मिनिटानंतर कारखान्याकडे निघाला। नंतर वहिनी वॉश बेसिनमध्ये भांडे साफ करू लागली. मी पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाक घरात गेलो आणि माझ्या वहिनीला मागून पकडले. भाभीने त्या कृतीवर प्रक्रिया दिली नाही म्हणून मी माझा बाबूराव भाभीच्या मागे बसवला आणि ते घासू लागलो. मी भाभीच्या मोठ्या आंब्यावर हात ठेवला आणि त्यांना दाबून मालिश करू लागलो. वहिनी म्हणाली, का भाऊजी, आधी लाजाळू होता, आता सगळी लाज गेली का? म्हणून मी म्हणालो, हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. त्यामुळे वहिनी हसायला लागल्या आणि म्हणाल्या, वरच्या खोलीत जा, मी काम संपवून परत येईन. म्हणून मी अनिच्छेने वरच्या मजल्यावर गेलो. साधारण 10 मिनिटांनी भाभी आली. ती तिथे येताच मी त्यांच्यावर हल्ला केला आणि तिला पप करू लागलो. वहिनीही मला पूर्ण साथ देत होत्या. पप घेताना मी तिचे मनुके दाबू लागलो. आता मी भाभीचा कमीज काढला. तिचा कमीज उतरताच तिचे मोठ्या आकाराचे रत्न माझ्या समोर होते. मी त्यांच्यावर झटका मारला. एक माझ्या हाताने त्याला दाबू लागलो आणि दुसऱ्या तोंडाने चोकू लागलो. त्या मोठ्या आणि मुलायम आंब्याला चोकायला मजा येत होती. मी सुमारे 15 मिनिटे चोकत राहिलो. आता तिच्या बेंबीची पाळी होती. AZ मराठी स्टोरी या चॅनेलवरच्या कथा ऐकल्यानंतर मला कळाले की नाभी आणि मानेचे पप घेतल्यानंतर स्त्रिया खूप लवकर जागृत होतात. मी तिच्या बेंबी आणि तिच्या मऊ पोटाला पप करू लागलो. पप घेताना मी माझा एक हात तिच्या सलवारीच्या आत घातला आणि तिचे बोटाने फाक मारू लागलो. मग मी अचानक उभा राहिलो आणि पटकन तिची सलवार काढली. अरे मित्रांनो, काय नजारा होता. तेव्हा वहिनी म्हणाली, हा अन्याय आहे भाऊजी, तू स्वतः मला उघडे करून तू कपडे घातले आहेस. तर मी म्हणालो की ते तूच काढ. मग भाभी उभी राहिली आणि मला पप करू लागली. पप करत असताना त्यांनी माझा कमीज काढला आणि मला बेडवर ढकलले. आता अर्धी उघडी भाभी माझ्यावर चढली आणि मला पप करू लागली. तिची फाक थेट माझ्या सामानावर होती, त्यामुळे माझा पण ताड झाला. पप घेताना ती खाली सरकली आणि माझी तुड्डी काढली. माझा तंबू बनत आहे हे पाहून भाभी म्हणाली, तुझा छोटा गुरु खूप महान आहे. मी भाभीला पलंगावर ढकलले आणि तिच्या मुलायम आणि गुळगुळीत मांड्यावर प्रेम आणि पप करू लागलो. मी हळूहळू वर गेलो आणि नंतर भाभीची फाक चाटू लागलो आणि ती संधी मिळताच मी तिच्या मागच्या भागावर केला. आता भाभी माझ्या समोर पूर्ण पडली होती. मी भाभीच्या मांड्याजवळ आलो आणि तिची फाक पाहू लागलो. तिची फाक क्लीन शेव केलेली होती आणि फाकीचे ओठ गुलाबी होते. मी वेड्यासारखं पप करू लागलो आणि ती माझे डोके त्यावर दाबू लागली. काही वेळाने भाभीने तिचा कळस गाठला आणि गळू लागली. मी सर्व पाणी चाटले. भाभीच्या पायाला खारट किंचित आंबट चव होती. आता आम्ही पुन्हा पप करू लागलो. मी वहिनीचे पाय पसरले आणि माझ्या मक्याचे टोक तिच्या विहिरीवर घासू लागलो. वहिनीला आणखी त्रास होऊ लागला आणि ती म्हणाली, मला आता सहन होत नाही, प्लीज मला कर. म्हणून मी माझा तिच्या फाकावर ठेवला आणि ढकलला. माझा पूर्ण जाड आणि लांबमध्ये घातले. वहिनी ओरडू लागली, एका झटक्यात कोणी घालतं का? काही क्षण थांबून मी माझ्या वहिनीला पुन्हा करू लागलो. हळूहळू मी माझी गती वाढवली आणि वहिनीही ओरडत होती. 15 मिनिटाच्या कार्यक्रमानंतर मी माझा ज्यूस टाकणार होतो आणि माझी वहिनी म्हणाली, आतमध्ये झाडून दे. आणि अजून मी जोरात धक्के देऊ लागलो. आमचे कार्यक्रम झाल्यावर मी आडवा झालो आणि तिच्या मनुक्याशी खेळू लागलो. मी माझ्या वहिनीला विचारले, तुम्ही आज सकाळी अचानक माझे तोंडात का घेतले? तर ती म्हणाली, मी खूप दिवसापासून पाहत होते की तू माझ्या आंब्याकडे बघत आहेस आणि मला पण नवीन बाबूराव हवा होता. पण तू खूप लाजाळू आहेस, तू काही पुढाकार घेणार नाहीस हे मला माहिती होतं. म्हणून मी तुझ्यावर हल्ला केला. त्या विषयावर मी विनोद मूडमध्ये म्हणालो, वहिनी, तुमच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे माझे नष्ट झाले आहे. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. नंतर जेव्हा मला पुन्हा मूड येऊ लागला तेव्हा मी माझ्या वहिनीला म्हणालो, वहिनी, अजून एक फेरी होऊ द्या. त्यामुळे वहिनीनेही होकार दिला. मी तिला पुन्हा एकदा वहिनीसारख्या स्थितीत केले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमचा वेळ देऊन हे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.